नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नागपूर जिल्ह्यातल्या रामटेक इथं प्रचारसभा होणार आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे राजू पारवे हे महायुतीचे तर काँग्रेसचे श्याम बर्वे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दरम्यान बहुजन समाज पार्टीच्या अध्यक्ष मायावती उत्तर नागपूरमधल्या इंदोरा इथं उद्या जाहीर सभा घेणार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात 2641 नवीन मतदान केंद्र वाढली असून एकूण केंद्रांची संख्या 98114 इतकी झाली आहे. मतदारांची नोंदणी सुरू असल्यानं या मतदान केंद्रांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. सर्वात जास्त 8382 मतदान केंद्र यावेळी पुण्यात असून सर्वात कमी मतदान केंद्र सिंधुदुर्ग आणि गडचिरोलीमध्ये आहेत. 7 जिल्ह्यात 3000 जास्त केंद्र, 10 जिल्ह्यांमध्ये 2000 अधिक तर 12 जिल्ह्यांमध्ये 2000 कमी मतदान केंद्र आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगानं जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मूलभूत सुविधा असणं बंधनकारक आहे. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रांवर विशेष काळजी घेण्यात येणार आहे. आगामी निवडणुकीत दिव्यांग आणि वृद्ध मतदारांना घरूनच मतदान करण्याची सोय निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या महाराजगुडा इथल्या सुरेखा राठोड्या 40 वर्षीय दिव्यांग महिलेनं गृहमतदानाची इच्छा व्यक्त केली होती. गावात एकमेव दिव्यांग असलेल्या सुरेखा यांचं मत घेण्यासाठी जिवती तालुक्यातलं पथक गेल्या सोमवारी दाखल झालं. त्यांनी आपलं मत घरातच स्थापन केलेल्या मतदान कक्षात बसूनच नोंदवलं आणि मतपत्रिका लिफाफ्यामध्ये टाकून अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. त्यासोबतच या पथकानं राज्याच्या सीमेवरील नारपठार या गावातल्या 3 वयोवृद्ध नागरिकांचंही गृहमतदानाद्वारे मत नोंदवलं. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आज आणखी 2 उमेदवारांची घोषणा केली. सातारामधून शशिकांत शिंदे यांना तर रावेरमधून श्रीराम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त नवी दिल्ली इथं आयोजित होमिओपॅथिक परिषदेचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज झालं. संशोधनाचं सक्षमीकरण नैपुण्यवाढ ही अधिवेशनाची संकल्पना आहे. 2 दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात अनुवादात्मक संशोधन, संशोधन आणि सराव, महामारी आणि सार्वजनिक आरोग्य, होमिओपॅथिक औषध मानकीकरण आणि मूलभूत संशोधन या विषयावर विविध सत्र होणार आहेत. यावर्षी जारी करण्यात आलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक कावीळ अहवालानुसार कावीळ संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. कावीळ संसर्गामुळे जगभरात दर दिवशी 3500 मृत्यू होत असून जगभरात दरवर्षी 10 लाखाहून अधिक मृत्यू होत असल्याचंही आरोग्य संघटनेच्या या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. हा मृत्यूदर पाहता आगामी काळात कावीळ संसर्ग रोखण्यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज जागतिक आरोग्य संघटनेनं व्यक्त केली आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रमोद माने यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पत्रकारितेसह राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक तसंच सामाजिक क्षेत्रातल्या लोक अनेकांनी माने यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. माने यांचं काल दीर्घ आजारानं हैदराबाद इथं निधन झालं. ते 61 वर्षांचे होते. कॅनडामध्ये टोरांटो इथं सुरू असलेल्या कॅन्डिडेट्स टूर्नामेंट्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या डी गुकेशानं 5व्या फेरीत विजय मिळवला तर भारताचे दुसरे खेळाडू प्रज्ञानंद आणि विदित गुजराती यांनी विरोधी खेळाडूंना बरोबरीत रोखलं. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी शहरासह परिसरात काल रात्री झालेल्या वादळी वारा आणि गारपिटीनं जटाळवाडी इथल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. देवराव बाभळे असं त्यांचं नाव असून ते 65 वर्षांचे होते. गाराच्या मारामुळे हृदयविकाराचा झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचं नायब तहसीलदार आनंदराव सुळे यांनी सांगितलं. कनका इथं गारपिटीच्या तडाख्यानं 1 गाय आणि 4 शेळ्या देखील दगावल्याचं वृत्त आहे. वादळी वारा आणि गारांच्या पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. गारपिटीनं नुकसान झालेल्या भागांचं सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना तहसीलदार सुरेखा नांदे यांनी तलाठ्यांना दिल्या आहेत. सेनगाव तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला. वसमत तालुक्यातही अवकाळी पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील 4 दिवस वादळी वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. विदर्भातही 13 तारखेपर्यंत अशाच पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.